मत्तय अध्याय सात।
तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका, कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल। तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे, अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढ म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढावयास तुला स्पष्ट दिसेल। जे पवित्र ते कुत्र्यास घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका। टाकाल तर ती त्यास पायाखाली तुडवतील व उलटून तुम्हास फाडतील। मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल। कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्यास उघडले जाईल। आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे? यास्तव तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजता, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल। याकरिता लोकांनी जसे तुम्हाबरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्याबरोबर वर्तन करा। कारण नियमशास्त्र व संदेष्टशास्त्र यांचं सार हेच आहे। अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत। जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद